स्तोत्र संहिता अध्याय 13 संकट काळी साह्यासाठी प्रार्थना मुख्य गावासाठी दाविदाचे स्तोत्र। हे परमेश्वरा, तुम्हाला आणखी किती काळ विसरून जाणार आहेस? किती वेळ तू आपले मुख माझ्यापासून लपवणार आहे? पूर्ण दिवस माझ्या हृदयात दुःख असता किती काळ मी माझ्या जीवाबद्दल चिंता करू? किती काळ माझे शत्रू माझ्यावर वर्चस्व करणार? हे परमेश्वरा, माझ्या देवा, माझ्याकडे बघ, माझ्या प्रश्नांचे उत्तर दे। मला मृत्यू निंद्रा येऊ नये म्हणून माझे डोळे प्रकाशित कर। मी त्याच्यावर विजय मिळवला असे माझ्या शत्रूला बोलू देऊ नको, म्हणजे माझा शत्रू असे म्हणणार नाही की मी त्यावर विजय मिळवला आहे, नाहीतर माझे शत्रू मी ढळलो म्हणून उल्हासतील। परंतु मी तुझ्या प्रेमदयावर विश्वास ठेवला आहे, माझे हृदय तुझ्या तारणात हर्ष पावते। मी परमेश्वरासाठी गाईन, कारण त्याने मला फार उदारपणे वागवले आहे।